माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली,
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली।
ए होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची, सुगंध केतकी सतेज कांती, घडी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखी व भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण, चकड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली, ए माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली,
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती।
अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यांनी मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, अनसाज कोल्हापुरी वज्र टिका गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर पायात मासुळ्या, कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात पिळाल नाकात नथ सरजाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची, मैना खचली मनात, मैना खचली मनात, तिहोर दुसरी डोळ्यात नागी हसली गालात, हात उन जाऊन उभी राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली,
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली।
अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, अन त्यात भरती झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची, ही मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास हित भलती चोरांची, आई खाऊंची शिरदोरांची, हरामखोरांची भांडवलदारांची, अन पोटासाठी पाट धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगावनी पाणी कारवार गोव्याची, एक भाषिक राजाची, सकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बेनीवरची कामगारांची, शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांची, उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी पेश, वैरी करण्यानामशेष, कोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली, हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली,
माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली।
म्हणे अण्णा भाऊ साठे घरे बुडाली गर्वांची, मितूपणाची जुलमीची जबरीची तस्करांची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, चौदा चौकडाचं राज रावणाचं लंका जळाली त्याची, आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला ज, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून जंग, आला मैदानी रंग, दार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली
माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली
महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची परी तक मग थांबली नाही माझी अंतरीची गावाकडं माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डानू मरगाव मालकी तुझ्याची दोन खंडणीची कमाल दंडेलीची चिडबेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी तळू नका विणी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी महिना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली
माझी बैल गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती